93.5 Red FM पे
आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार मी आहे संग्राम. सगळ्यात पहिले काय टेम्परेचर्स आहेत आपण बघूया. आज गुरुवार दिनांक 10 मार्च 2016 मॅक्सिमम 37 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 22 डिग्री सेल्सिअस असे टेम्परेचर्स असणार आहेत आज आणि उद्या. थोडंसं मिनिमम टेम्परेचरही जास्तच आहे पण परवानंतर म्हणजे समजा शनिवार घेता शनिवारी तर 20 डिग्री सेल्सिअस आणि ते पुढच्या मंगळवारपर्यंत 17 डिग्री सेल्सिअसला जात आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. ॲटलिस्ट हवामान खातं किंवा त्याचबरोबर वेगळे काही काही सॅटेलाईट इमेजरी वगैरेवाल्या काही कंपनीज असतात आणि त्या हे सगळं वेदरचं इन्फॉर्मेशन देत असतात. सध्या आत्ता ह्युमिडिटी 38% आहे. 26 डिग्री सेल्सिअस आत्ताचं तापमान आहे. मॅक्सिमम 37 अर्थात दुपारच्या नंतर ते गाठेल आणि आज मात्र ढगाळ वातावरण नाही आहे. पाऊस किंवा पावसाची काही शक्यता बिक्यता असं काहीच नाही आहे. इट्स गोइंग टू बी अन ॲब्सोल्युटली क्लिअर डे. फायनान्शियल मार्केट्समध्ये काय झालं आपण बघूया. काल सेन्सेक्स वॉज अप 134 पॉईंट्स क्लोज ॲट 24,793. निफ्टी अप बाय 46 पॉईंट्स क्लोज ॲट 7,531. सोन्याची थोडीशी गंमत झालेली आहे. ती काय गंमत झाली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम बजाते रहो.